राधेला आठवतं प्रकाशाला जन्म देणारी ती श्रावणातली एक अंधारी रात्र. सती देवकीच्या तनूची पालखी करून मानव लोकी अवतरलेलं ते अरूपाचं रूप तिच्या समोर उभं ठाकतं. नी तिच्या ओठातून आनंद विभोर झालेले शब्द साकार होतात.
अजन्मा जन्मासी आला जन्मा जन्मासी आला अजन्मा जन्मासी आला देव दुर्लभा सती देव की देव
जी.